जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की ही जी मुलगी आहे नंदिनी एकाळे, तिला ना डोळ्यावरती पट्टी बांधलेले असताना सुद्धा दिसतं रंग ओळखता येतात आणि वाचता सुद्धा येतं. सो या गोष्टीवर तुमचा विश्वास बसला का? MH935 मध्ये महक तुमच्या सोबत आहे आणि खरं तर मलाही विश्वास बसला नव्हता जोपर्यंत मी ते स्वतः पाहिलं. मी एक व्हिडिओ पाहिला आणि खरंच या डोळ्यावरती पट्टी बांधून या मुलीला नंदिनीला वाचता सुद्धा येतं, रंग ओळखता येतात मान्य आहे, पण त्यापुढे ती शब्द सुद्धा वाचू शकते. नेमकी ही जादू आहे की काय आहे हे मला बघायचं होतं, म्हणून मी तिला विचारलं की काय आहे, बाय बर्थ आहे हे की मग तिने कसली कला अवगत केली आहे. बरं, हे जे तुझं टॅलेंट आहे आता, तर हे म्हणजे तुला लहानपणापासून येतं की तू काहीतरी शिकली आहेस त्याच्यासाठी?
नाही, मी शिकली आहे.
काय, कशा प्रकारचा कोर्स असतो हा?
म्हणजे याच्यामध्ये काही फनी गेम्स असतात, काही एक्सरसाइजेस असतात आणि मेडिटेशन असते.
आणि जर का आता हे बाकीच्यांना सगळ्यांना शिकायचं असेल, तुझ्यासारखंच त्यांना व्हायचं असेल, तर त्यांनी काय करायला पाहिजे?
त्यांना फक्त आता 3 महिने टीव्ही मोबाईल बघायचा नाही, एक्सरसाइजेस करायचे आणि मेडिटेशन करायला लागेल.
अच्छा, बरं, आता जे बधीर मुलं असतात किंवा आपण कर्णबधीर किंवा जे अंध मुलं असतात यांच्यासाठी सुद्धा हे उपयोगी पडू शकतं का?
हो, त्यांच्यासाठी पण हे उपयोगी पडू शकते.
बरं, हे जे सिक्रेट तू आम्हाला सांगितलेलं आहे, हे याचा तू वापर आता कशा कशा प्रकारे करणार आहेस असं तुला वाटतं? इन फ्युचर या गोष्टीचा कसा उपयोग करून घेशील?
म्हणजे या गोष्टीमुळे वाचलेलं खूप काळापर्यंत लक्षात राहते आणि विसरत नाही काही.
एक्झाम मध्ये या गोष्टीचा तिला कसा उपयोग होतो तिने खूप सुंदर प्रकारे सांगितलंय. त्यासाठी स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड FM बज जाते रहो.